Bapak Bandu, Ani Bagi Nino. Jai Vim!
Jai Vim!
So before we start with tonight's lecture, I want to draw your attention to this publication.
तर आजचं प्रवचन सुरू करण्याआधी हे जे प्रकाशित केलेलं आहे पुस्तक आम्ही त्याच्याकडे तुमचं लक्ष मी वेधू इच्छितो.
We opened it last night, but we didn't say anything about it.
काल आपण या पुस्तकाचं विमोचन केलेलं आहे, परंतु याच्याबद्दल काही आपण बोललो नाही.
I didn't realize that because mala marathi it nahi, so I didn't know that that was what they were saying.
Ata mala he samajla nahi karan mala marathi yet nahi.
So in this is the interview with me that was recently published in Samrat.
Ata ya pustike madhe alikade samrat ni ji maji mulakat ghetli hoti, ti mulakat ita ahe.
And there's also an interview with Goenka Guruji.
आणि त्याचबरोबर गोयंका गुरुजींची सुद्धा मुलाखत या पुस्तिकेमध्ये आहे.
And there's accounts of the various talks that I've given in this Dhamma Jagruti Abhiyan in Mumbai so far.
आणि मुंबई मध्ये धम्म जागृती अभियाना अंतर्गत जी काही प्रवचन दिली त्याचा सुद्धा उल्लेख इथे केलेला आहे.
There's some excellent reviews of those talks by our friend Mr. Balarao.
आणि आमचे जे मित्र आहेत श्री भालेराव यांनी
And there are various other articles and information on this Dhamma Awakening campaign.
आणि धम्म जागृती अभियानात अंतर्गत जे काही झालं तर याच्याबद्दलची बरीचशी माहिती या पुस्तिकेमध्ये संग्रहित केलेली आहे.
And at the back I'm very pleased to see that there's a really interesting piece of Buddhist scripture published.
आणि शेवटच्या पानावर अतिशय रोचक अशा प्रकारे बौद्ध ग्रंथामध्ये जे महत्वाचं आहे ते महत्वाचं इथं दिलेलं
आहे. The 8 verses for training the mind.
आणि मनाच्या प्रशिक्षणासाठी ज्या 8 गाथा आहेत त्या 8 गाथेचा इथं आम्ही जे उल्लेख केलेला आहे.
These come from the Tibetan tradition and they're very powerful tools for changing one's mind.
आणि ह्या ज्या काही गाथा आहेत तिबेटन परंपरेमधून आलेल्या आहेत आणि आपल्या मनामध्ये परिवर्तन आणण्यासाठी अतिशय सशक्तपणे ते आपल्याला उपयोगी पडतात.
And on the last page there's details of all our centers in Mumbai.
आणि अगदी शेवटच्या पानावर मुंबईमध्ये जी काही आपली केंद्र आहेत तिथं आपल्या कार्यक्रम चालतात त्याची माहिती दिलेली आहे.
And on the back there's a picture of a Nomadasi looking much younger than he does now.
आणि अगदी शेवटच्या पानावर आनंदसिंहचं चित्र आहे आणि आता जसं चित्र त्याच्यापेक्षा अधिक तरुण दिसत आहे तिथे.
It's almost worth it just for that picture. It's almost worth it just for that picture.
आणि खरं म्हणजे ते जे चित्र आहे खरं म्हणजे ते त्याच्या अगदी योग्य आहे ते.
So this is 50 rupees. Yeah. So very useful and a very good souvenir of these talks. And I congratulate Dhammacharya Nomadasi for all his hard work in producing this publication. I believe there's going to be a review of this publication in Samrat tomorrow.
आणि मला असं ऐकलेलं आहे मी की ही जी काही पुस्तिका आहे याचे म्हणजे समीक्षा सम्राटमध्ये प्रसिद्ध होणार आहे.
सो टू वर्क.
एक चांगलं काम झालेलं आहे.
इट्स व्हेरी गुड इनडीड टू बी विथ यू ऑल अगेन टुनाइट.
आजच्या रात्री परत आपण समवेत येऊन मला अतिशय बरं वाटत आहे.
टू टेक अनदर स्टेप फॉलोइंग बोधिसत्त्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
आणि बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल पुढे टाकत असताना एक पाऊल आपण आता पुढे उचलत आहोत.
I decided to sit down tonight.
आज मी असं ठरवलं की आज मी बसून बोलेन.
Because well, we're in this for a few days.
आणि काही दिवस आपण अशा प्रकारे एकत्र असणार आहोत.
And maybe we need to get down to some serious work.
आणि एक प्रकारे आपण अतिशय गंभीर असं कार्य करणार
आहोत. We're a community traveling together in the footsteps of बाबासाहेब.
आपण एक संघ आहोत आणि बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण एकत्र प्रवास करीत आहोत.
We're not needing to have a political rally or anything like that.
तर काय म्हणजे राजकीय म्हणजे आपला हा काही जलसा नव्हे किंवा अशा प्रकारचं कुठलं दुसरं काम नाही.
This is genuine Dhamma work.
अतिशय खऱ्या अर्थाने हे धम्म कार्य होय.
So maybe we'll go a bit slower, a little more gently.
तर अतिशय हळूवारपणे अतिशय म्हणजे आरामशीर आपण हा प्रवास करणार
आहोत. गो डीपर.
आणि अतिशय सखोल आपण जाणार आहोत.
सो फर्स्ट ऑफ ऑल जस्ट लेट्स सी वेअर वी कम सो फार.
सर्वप्रथम आपण पाहूया की आतापर्यंत आपण कुठे आलेलो आहोत.
यू रिमेंबर येस्टरडे आय आस्क्ड Do you want to follow in the footsteps of Baba Sahib?
तुम्हाला आठवत असेल की कालच्या रात्री मी आपणास विचारलं की खरोखरच आपणास असं वाटतं का की बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण पुढे जाऊया.
And there was a very loud yes from the audience.
आणि तुमच्याकडून फार मोठ्या प्रमाणात होय असं उत्तर आलं.
You all want to follow in Babasaheb's footsteps.
आपणा सर्वांना बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून प्रवास करायचा
आहे. We together want to follow in Babasaheb's footsteps.
आपण एकत्रितपणे बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून प्रवास करू इच्छितो.
We want to be like Babasaheb.
आपणाला बाबासाहेबांसारखं व्हायचं आहे.
We want to have his courage and individuality.
त्यांच्यामध्ये जे काही धैर्य आहे ते आपल्याला हवं आहे. त्यांच्यामध्ये जे काही व्यक्तित्व होतं ते आपल्याला हवं आहे.
We want to have his compassion for all.
त्यांच्यामध्ये सर्वांसाठी जी करुणा होती ती करुणा आपल्याला हवी आहे.
And just like him we want to work on ourselves throughout our lives.
आणि त्यांच्यासारखं त्यांनी जसं स्वतःवर कार्य केलं तसंच आपल्याला सुद्धा स्वतःसाठी स्वतःवर कार्य करायचं.
So we know we want to follow him.
आपल्याला हे माहिती आहे की आपल्याला त्यांचं अनुकरण करायचं आहे त्यांच्या मागे जायचं.
Then we saw where we were going.
आणि मग आपण हे पाहिलं की आपण कुठे जात आहोत.
We're following Baba Saheb to a transformed India.
आपण बाबासाहेबांचं अनुकरण करत आहोत त्यांच्या मागे जात आहोत भारतामध्ये परिवर्तन आणण्यासाठी.
We're following Baba Saheb to an India that's based on liberty, equality and fraternity.
Baba Saheb-anda apan anukaran kartav tyancha mage jat ahot ani bhartamade apan he paavu ichito ki swatantra samta ani bandhutva hi tatva rujat ahe.
Not just India but the whole world based on liberty, equality and fraternity.
Tar keval bharatat nare tar sampurna jagamade asha prakare swatantra samta ani bandhutva apan paavu ichito.
So we know where we're going.
मग आता आपल्याला हे माहिती झालेलं आहे की कुठं आपण जात आहोत.
And we know the path that we're following in order to get there.
आणि मग आपल्याला हे सुद्धा माहिती झालेलं आहे की तिथे जाण्यासाठी आपण कुठला मार्ग निवडलेला आहे.
It's the path of the Dhamma.
आणि हा जो मार्ग आहे हा धम्म मार्ग आहे.
Because we need to change our ideas and our attitudes completely.
कारण आपले जे काही विचार आहेत आपल्या ज्या काही म्हणजे कल्पना आहेत त्यांना पूर्णपणे आपल्याला बदलवून टाकायचं आहे त्याच्यामध्ये परिवर्तन करायचं
आहे. We need to do that by following the Dhamma.
आणि हे आपल्याला धम्म मार्गाने जाऊन करायचं आहे.
So I suggested that we follow a fourfold action plan.
आणि मग मी अशी सूचना केली होती की हे आपण चार प्रकारे म्हणजे एक कृती संकल्प करून एक प्रकारे आपण कृती करून हे करू शकू.
And it's this action plan that we'll be examining during these talks.
आणि हा जो काय आपला कृती संकल्प असेल तर येणाऱ्या या प्रवचनामध्ये आपण त्याचा विचार करणार आहोत.
First of all, we're going to be looking at working on ourselves.
तर पहिली बाब म्हणजे आपण स्वतःवर कार्य करणार आहोत स्वतःकडे आपण पाहणार आहोत.
Then forming sangha.
आणि मग आपण संघाची निर्मिती करणार
आहोत. The community that supports and encourages us in our efforts on the path.
आणि अशा प्रकारचा संघ या मार्गावर जो काही आपण प्रयत्न करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला त्यांच्याकडून मदत होईल सहकार्य मिळेल.
Then we're going to be looking at sharing the Dhamma with as many people as we can throughout India.
आणि मग संपूर्ण भारतामध्ये जेवढ्या अधिक लोकांसमोर आपण धर्म वाढवून घेऊ शकतो तेवढा आपण वाढवून घेण्याचा प्रयत्न करणार.
This is a very important part of what we're going to be looking at.
आणि आपण जे काही पाहणार आहोत त्याच्यामध्ये हे अतिशय महत्त्वाचं
आहे. It's not just a question of keeping the Dhamma to one community.
केवळ एका समाजापुरतच म्हणजे धर्माला मर्यादित ठेवणं असा आपला प्रश्न नाही.
We must share it with people from every community throughout India.
आणि संपूर्ण भारतामध्ये सर्व समाजासोबत आपल्याला धर्म वाटून घ्यायचा आहे.
And I'm very pleased that there are people from different communities here tonight.
आणि आजच्या रात्री मला हे ऐकून अतिशय आनंद झाला की दुसऱ्या समाजातून सुद्धा आपल्या या प्रवचनासाठी लोक आलेले आहेत.
You are very welcome. We're all brothers and sisters in the Dhamma.
आपण सर्वजण धर्मामध्ये बंधू आणि भगिनी आहोत.
We're leaving behind the old castes and communities.
आपण जुना जो काही आपला समाज होता जुनी जी काही जात आहे ते आपण मागे सोडून जात आहोत.
We're all joined together in practicing the Buddha Dhamma.
आणि बुद्ध धर्माचं आचरण करण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत.
And this was Babasaheb's dream.
बाबासाहेबांचं हे स्वप्न होतं.
That everybody in India should have the chance to practice the Dhamma.
भारतामध्ये सर्वांना अशी संधी मिळावी जेणेकरून ते धम्माचं आचरण करू शकतील.
And if everybody had that chance, India would become a land of liberty, equality and fraternity.
आणि जर समजा सर्वांना अशी संधी मिळाली तर ही भारत भूमी
So we'll be looking at that in a few days' time. And then finally, fourthly, we'll be looking at helping those who are suffering. We can't ignore the suffering around us. We have to try to change society now. We have to reach out to our brothers and sisters who are still immersed in oppression and suffering. So we're going to be having a sort of Dhamma training camp. We're going to be training our Dhamma revolutionaries. We're going to be learning what it is that we must do and forming the intention to do it. So I should give you a warning. You know, on cigarette packets they have a health warning. There should be a warning outside these gates. If you come in here, you won't go out the same. If you come in here, you are going to change yourself. We're not going to change you. It's you who will change yourself. In Buddhism, it's all up to us as individuals. Nobody can save you. Baba Sahib can't save you. It's your own work. But if you come in here, you will want to change yourself. I hope that through being here, listening to these talks, you'll come to certain decisions about your own life and action. I hope that through being here, you'll decide to use your time, your energy, your life much more effectively. I hope through being here, you'll become even more of a true son or daughter of Baba Sahib. So that's what we're going to be doing. This is a training camp for following in the footsteps of Dr. Baba Sahib Ambedkar. So we've got these four aspects. Working on yourself. Forming Sangha. Sharing Dhamma. Helping those who are suffering and oppressed. So we're going to start tonight at the beginning. We're going to start looking at working on ourselves. We want to arrive at Baba Sahib's dream of India. We want to arrive at the new India that Baba Sahib foresaw. We want to change the whole of Indian society, the whole of world society, into liberty, equality and fraternity. And it was Baba Sahib's deep insight that that change takes place in the human heart. He said that it was the Buddha who taught him that the reform of the world comes about through the reform of the mind of man.
आणि ते म्हणाले की हे त्यांना त्यांचे जे कुरात दुधापासून काढलेलं आहे की जे काही परिवर्तन आपल्याला जगात आणायचं आहे हे परिवर्तन आपल्या मनापासून सुरू होतं आपल्या मनामध्ये आधी परिवर्तन येतं.
So if there is to be a new India, there have to be new minds.
जर आपल्याला नवीन भारत हवा असेल तर मग आपलं नवीन मन झालं पाहिजे.
There has to be a change in the minds of Indian citizens.
तर मग जे काही भारतीय नागरिक आहेत त्यांच्या मनामध्ये आधी परिवर्तन निर्माण झालं पाहिजे.
And it has to start with one mind in particular.
आणि विशेष म्हणजे एका मनापासून त्याची सुरुवात झाली पाहिजे.
So whose mind is that?
मग हे मन कोणाचं आहे?
Whose mind does it have to start with?
कोणाच्या मनापासून सुरुवात करायची आहे?
Is it a Mocha City's? Maybe it's a Namadasi's that has to start with. Maybe it's Subhuti's mind that has to start with. Whose mind does it have to start with? Each of us has to start with our own minds. You have to start with your own mind.
तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मनापासून सुरुवात करावी लागणार.
I have to start with my own mind.
मला माझ्या मनापासून सुरुवात करावी लागणार.
We have to get slavery, domination, enmity out of our minds.
तर आपल्यामध्ये जी काही गुलामगिरी आहे आपल्यामध्ये जी काही म्हणजे शत्रुत्वाची भावना आहे ती आपल्याला स्वतः घालवावी लागणार.
We have to put liberty, equality and fraternity into our minds.
आणि मग आपल्याला स्वातंत्र्य समता बंधुत्व हे आपल्याला आपल्या मनामध्ये घालावं लागणार.
But we have to find them in our minds.
आपल्याला हे आपल्या मनामध्ये शोधावं लागणार आहे.
This is so important.
हे अतिशय महत्त्वाचं आहे.
So often people want to change other people.
आणि बऱ्याचदा लोकांना इतरांमध्ये परिवर्तन घडवणं आवडतं वाटतं.
I often say, well, always a husband wants to change the wife.
आणि बऱ्याचदा मी पाहतो की पती जो असतो त्याला पत्नीला काहीतरी बदलावं वाटतं.
No, I don't mean change the wife for another wife. Although sometimes husbands and wives do want to change, but that's not what I mean. What I mean is that the husband wants to change the wife's mind. The wife wants to change the husband's mind. Well, my brothers, do you know how difficult it is to change your sister's, your wife's minds? My sisters, you know how difficult it is to change your husband's minds. You can't change other people's minds. However much you shout at them, you can't make them change their minds. However much you pay them, you can't make them change their minds. So you've got to start with the one mind that you can change. There's one mind that you've got control over. There's a saying that if you want to walk on the ground, don't try to cover the whole world with leather.
तर एक अशी म्हण आहे जर समजा आपल्याला जमिनीवर चालायचं असेल तर मग संपूर्ण जगात म्हणजे असं तांबडं पसरवण्याची काय गरज नाही.
You just need to put a bit of leather on the bottom of your feet.
तर आपल्याला आपले जे तळप आहे त्याच्या खाली जर समजा आपण तांबडं ठेवलं तरी आपलं काम चालू शकतं.
But usually we want to cover the whole world with leather and go barefoot ourselves.
आणि आपल्याला असं वाटतं की पूर्ण जगभर आपण तांबडं पसरवून ठेवलं पाहिजे आणि मग आपण उघड्या पायांनी तिथे जाऊ शकू.
So we have to start with our own feet. And in that way, we can cover the whole world with leather. It's our own minds that we can change. So we have to start at the beginning. The whole of the spiritual path starts with ourselves.
तर संपूर्ण आध्यात्मिक जीवन जे आहे ते स्वतःपासून सुरुवात होत असतं.
And this is very, very important.
हे अतिशय महत्त्वाचं आहे.
So many people do social and political work but without changing themselves.
आता अनेक लोक सामाजिक राजकीय कार्य करत असतात
They try to change the world outside, but they don't change the world in here.
तर बाहेरचं जग बदलवण्यासाठी ते खूप प्रयत्न करतात परंतु इथे स्वतःमध्ये आतमध्ये मात्र बदल घडवून आणत नाही.
Now social and political work are very, very important.
आता सामाजिक आणि राजकीय कार्य अतिशय महत्वाचं आहे.
We'll be looking at that later on in the series.
आणि या मालिकेमध्ये आपण याकडे सुद्धा परत पाहणारच आहोत.
But social and political work are ruined if those who do that work do not work on themselves.
आणि सामाजिक आणि राजकीय कार्य हे अतिशय महत्वाचं आहे परंतु जे लोक समजा स्वतःवर कार्य करत नाहीत तर हे कार्य तेवढं महत्वाचं होऊ शकणार.
Too many political and social workers live bad lives.
आता अनेक सामाजिक राजकीय जे कार्यकर्ते आहेत फार वाईट असं जीवन जगत असतात.
So many people preach equality to others.
अनेक लोक इतरांना समतेविषयी शिकवत असतात.
They're always saying we must gain freedom.
आणि बऱ्याचदा ते असं म्हणतात की आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे.
We must all be equal.
आपण सर्वजण समान असलो पाहिजे.
But how do they treat their wives?
परंतु स्वतःच्या पत्नीशी मात्र ते कसं वागतात?
They're so busy preaching equality that there's no equality at home.
आता लोकांना मात्र ते समतेबद्दल शिकवत असतात परंतु त्यांच्या घरात मात्र समता नसते.
How do they treat their followers, their lieutenants and so on?
आणि मग त्यांचे जे काही अनुयायी आहेत त्यांचे जे काही समजा इतर कार्यकर्ते आहेत त्यांना ते कसं शिकवणार?
They say, oh, go and do that. No real sensitivity, no sense of brotherhood. So they're preaching equality, but they're acting inequality. You can see this all the time. I remember once reading about Karl Marx. And you know that Karl Marx was the founder of communism. So communism is supposed to be a teaching about equality. But Karl Marx at home was a complete dictator. Nobody could speak if he wanted to speak.
जर त्यांना बोलायचं असेल तेव्हा मात्र कुणी इतर माणूस बोलू शकत नव्हता.
Everybody had to do what he said.
तो जो काही सांगतो ते इतरांनी केलं पाहिजे.
So communism outside the house, but dictatorship inside it.
आता साम्यवाद मात्र घराच्या बाहेर आहे आणि हुकूमशाही मात्र घरामध्ये आहे.
So this is very, very common. And we must be so careful that if we're going to do that sort of work, we're actually exemplifying that work.
आणि आपण याची काळजी घेतली पाहिजे जर अशा प्रकारचं कार्य आपण करत असू तर स्वतःचं उदाहरण आपण लोकांपर्यंत पुढे ठेवलं पाहिजे.
There's no good preaching liberty, equality and fraternity if you're not an example of liberty, equality and fraternity.
जर आपण स्वातंत्र्य समता बंधुत्व शिकत असू आणि स्वतः पण त्याचं जर उदाहरण नसू तर मग हे शिकवणं तेवढं योग्य ठरणार नाही.
You need to be acting on the basis of liberty, equality and fraternity in your own life.
तर स्वतःच्या जीवनामध्ये तुम्ही स्वतः अशी कृती केली पाहिजे जिथे स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व असेल.
Then you've got a right to ask other people to act in that way.
आणि तेव्हाच मग तुम्हाला हा अधिकार असेल की तुम्ही इतरांना सांगू शकाल की स्वातंत्र्य समता आणि बंधुत्वाने वागा.
This is a really important principle.
आणि अतिशय महत्वाचं हे तत्व आहे.
There have been too many people preaching political equality but not acting on that basis.
आता अनेक लोक राजकीय समानता शिकवत असतात परंतु मात्र ते स्वतः त्याचा आचरण करीत नाही.
Too many people demanding freedom for themselves but not giving it to other people.
आता अनेक लोक स्वतःसाठी मात्र स्वातंत्र्य ते मागत असतात परंतु ते स्वतः मात्र इतरांना स्वातंत्र्य देत नाही.
And Baba Saheb himself is a very good example of being what he preached.
बाबा साहेब हे अतिशय चांगले असे उदाहरण आहेत की ते जे काही सांगत होते ते स्वतः मात्र तशी कृती करत होते.
People around him loved him.
त्यांच्या सभोवताली जे लोक होते बाबासाहेबांवर फार प्रेम करीत होते.
He cared for them.
त्यांची ते काळजी घेत होते.
So we must be like that.
आपण सुद्धा असंच झालो.
We need to be examples of what we preach.
आपण जे काही शिकवतो सांगतो आपण स्वतः त्याचं उदाहरण झालो पाहिजे.
So if we want to change India, we must change one Indian.
जर आपल्याला भारतामध्ये बदल घडवून आणायचा असेल तर मग एक भारत आपण बदलला पाहिजे.
If each of you changes one Indian, there'll be a big change in India.
तर समजा एक भारतीय माणसाला जरी आपण बदलवलं तरी आपण भारतामध्ये फार मोठा बदल केला असं म्हणू शकतो.
If you change one Indian, I'll change one Englishman.
जर तुम्ही एक भारतीय माणसाला जर तुम्ही बदलवू शकला तर मी एक इंग्लिश माणसाला बदलवतो.
So that's where we start. So I hope that's quite clear why we start there. Of course, changing yourself is not enough. We also need to be helping change in society, in the world outside us. But this is where we start. In English we have an expression, charity begins at home. Dhamma begins at home. Liberty, equality, fraternity begin at home. Okay, so I hope you're clear why we're starting here. And none of you have to look very far to see who's under the microscope right now. The address is at home. This letter is addressed to yourself. So, how do we change ourselves? Well, this is why Baba Sahib converted to the Buddha Dhamma. And I think this is very important to get clear. So many people don't really understand why Baba Sahib converted. But it was the foundation of his whole vision of liberty, equality and fraternity. So, we change ourselves by practicing Dhamma. That means practicing Shila, Samadhi, Prajna. These are the Shiksha. The three trainings that lead us to enlightenment. And we all need to be working on these three. We need to be working on Shila. That is working on leading a skillful life. We need to be working on Samadhi. That means developing deep positive mental states. And we need to be working on Prajna, changing our beliefs and attitudes and ideas. Changing the way we see things. Changing the way we see things so that we see them as they really are. So we'll be looking at each of these over the next three nights. And tonight, our subject is Shila. And if we could just get tonight right, everything else would follow. So I hope that I'm going to give you the basis, a better basis, for practicing Shila. So we're going to answer three questions. Why Shila? What is the importance of Shila in Baba Sahib's vision? Then what is Shila? We use the word Shila, 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 we probably think we know what it means. But let's see whether we really understand it deeply enough. And then thirdly, we're going to look at how to develop Shila. Okay, so first of all, why Shila? So Baba Sahib says that liberty, equality and fraternity comes out of righteous behavior between man and man.
Baba Sahib asa manta ki swatantra, samta ani bandhutva ek manus dusrya manchashi yogya vyavahar jeva karto tevha te nirman hot asto.
When we behave rightly towards each other, then naturally liberty, equality and fraternity blossom.
Jar apan ekhadya vyaktishi योग्य प्रकारे जर वागत असू तर अतिशय सहजपणे नैसर्गिकपणे स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व निर्माण होतं.
If we behave rightly towards each other, then we leave each other free.
जर आपण योग्य प्रकारे एकमेकांशी वागत असू तर मग आपण एकमेकांना स्वातंत्र्य देत असतो.
If we behave rightly towards each other, then we treat each other as equals.
आणि जर योग्य प्रकारे आपण एकमेकांशी वागत असू तर मग आपण एकमेकांना समानतेने वागतो.
If we behave rightly towards each other, we see each other as brothers and sisters.
आणि जर योग्य प्रकारे आपण एकमेकांशी वागत असू तर मग आपण एकमेकांना बंधू भगिनी म्हणून पाहतो.
So we need to start by developing right behavior towards each other.
आणि मग इथून आपल्याला सुरुवात करावी लागणार आहे की इतरांशी आपण योग्य प्रकारची वर्तणूक केली पाहिजे.
We need to start with Shila.
तर आपल्याला शीला पासून सुरुवात करावी लागणार.
That is our own Shila, not the Shila of others.
तर आपला स्वतःचा शील इतरांचा शील नव्हे.
So often people are bothered about other people's behavior, but they don't look at their own.
आणि बऱ्याचदा लोक इतरांचं जे काही वर्तणूक आहे, इतरांचं जे शील आहे, त्याची अधिक काळजी करतात, स्वतःची मात्र तेवढी काळजी करत नाही.
And this is the basis of social reform.
आणि खऱ्या अर्थाने समाज परिवर्तनाचा हा मुख्य पाया आहे.
The free and just society comes from the Shila of its citizens.
स्वतंत्र आणि न्याय समाज व्यवस्था त्याची सुरुवात या शिलापासून होत असते.
This is what Baba Sahib argues in the Buddha and his Dhamma.
आणि बुद्ध आणि त्याच्या धम्मामध्ये बाबा साहेब आपल्याला ते सांगतात.
Shila is the basis for the just society.
शील न्याय समाजाचा पाया आहे.
The law can't make people act properly.
कायदा योग्य प्रकारे वर्तणूक करण्यासाठी लोकांना मदत करू शकत नाही.
The law can only control those who act harmfully towards others and will not practice shila.
तर कायदा जो आहे अशा लोकांना जे शीलांचा आचरण करत नाही, इतरांना काहीतरी दुखापत पोहोचवतात, त्यांचं नियंत्रण करण्यासाठी कायद्याचा उपयोग होतो.
We'll only have a free and just society when everybody acts on the basis of shila.
आणि मुक्त आणि न्यायसंगत समाज तेव्हा निर्माण होऊ शकतो जेव्हा त्या समाजामध्ये जे लोक आहेत ते शीलाच्या आधारावर आपलं जीवन जगतात.
Baba Sahib says that shila is the essence of dhamma.
बाबासाहेब असं म्हणतात की धम्माचा सार म्हणजे शील.
He says dhamma is shila, shila is dhamma.
ते म्हणतात धम्म म्हणजे शील आणि शील म्हणजे धम्म.
And that the shila is sacred and universal.
The शील जे आहे अतिशय पवित्र आहे आणि वैश्विक आहे.
But sacred in the sense is deep within the meaning of the universe.
तर पवित्र या अर्थाने की या विश्वामध्ये अतिशय तपोते आहे.
It's not something made by man, it's something intrinsic to human life.
तर हे काही एका कुणी मानवाने निर्माण केलं नाही तर मानवामध्ये म्हणजे ते अशा प्रकारे त्या जीवनामध्ये त्याचा समावेश असतो.
And it applies to all human beings regardless of where they are.
तर कुठलाही मानव असो, कुठेही तो असो, त्या सर्व मानवाला हे जे काय आहे ते लागू पडतं.
So this is the importance of Shila.
तर हे शिलाचं महत्व आहे.
It's the foundation for the practice of the Dhamma.
धम्म आचरणाचा हा पाया आहे.
It's the foundation for the free and just society.
तर अतिशय मुक्त आणि न्यायसंगत समाजाचा सुद्धा हा पाया आहे.
The law can't manage it.
कायद्याने ते काही होऊ शकत नाही.
Because you can't have the law producing a just society if the lawyers, the judges, the police are not acting on shila.
तर कायद्याने केवळ आपण एक न्यायसंगत जो समाज आहे तो आपण निर्माण करू शकत नाही कारण जे समजा न्यायाधीश आहे किंवा जे पोलीस आहे जर ते अशा प्रकारे योग्य वागत नसतील तर अशा प्रकारचा समाज ते निर्माण करू शकत.
All the forces of society need to be based on Shila.
तर समाजाची जी काही शक्ती आहे, समाजाचं जे काही चैतन्य आहे, त्या सर्वांनी एक प्रकारे शिलांचं आचरण केलं.
So that's the importance of Shila.
तर हे शिलांचं महत्व आहे.
And this is why Baba Sahib converted to the Buddha Dhamma.
आणि म्हणूनच बाबा साहेबांनी बुद्ध धर्माची दीक्षा घेतली.
So my second question.
आता माझा दुसरा प्रश्न.
What is Shila?
शील काय आहे?
Now Baba Sahib says there are two different kinds of Shila.
बाबा साहेब म्हणतात की दोन प्रकारचे वेगवेगळे शील असतात.
First of all, there's a morality that's based on fear.
तर एक शील असा आहे ज्याचा आधार भीती असते.
That is fear of God's punishment. You believe because the scriptures say it, that if you act in certain ways, God will punish you. So you will go to hell. And you'll roast in hell for thousands of years. The religion I was brought up in taught that you would roast in hell for eternity. And I remember when I was a little boy, I was very, very frightened. I was a normal little boy. That meant I was naughty. And of course then I thought I was going to hell and I would be there for all eternity. So I tried to be good. But I was a naughty boy, so I would do wrong again, and I was then afraid that God would catch me. So that's morality based on fear. Well, there's another form of fear that basis for a kind of morality. We're afraid of rejection and punishment by society. We're afraid that if we act in certain ways, we'll be thrown out of society. And I think this is very strong in India. We're so much dependent for our social security on our own community. So we modify our behavior to fit in with what we think people want of us. And you get that, people who don't really believe in caste, for instance. But they're afraid to stand against it because of what other people will think. So for instance, you might not think that really you should be forced to choose your husband or wife from the same caste. But you're afraid of what other people will think. So in this way you get a morality of fear. You don't do what you really think is right and avoid what you think is wrong because you're afraid of social ostracism. This is not real morality. This is mouse morality. You know, a mouse, it's terribly frightened, isn't it? You know, the mouse peeks out, it looks around. And as soon as it sees any trouble, it just runs away. So a lot of morality is that sort of morality. It's mouse morality. It's not real morality at all. Fear of God. You know, if you do wrong, thunderbolt will come and strike you. You'll be dragged off to hell. Or fear of other people, fear of social ostracism. Thrown out of society. Well, Baba Sahib says this is not real morality at all. If you're acting on the basis of fear, that is not morality. Real morality is what Baba Sahib called reflective morality.
तर बाबा काय म्हणतात की खरी नैतिकता किंवा खरं शीर कुठला आहे जिथे तुम्ही म्हणजे एक प्रकारे चिंतन करता.
इट्स बेस्ड ऑन इंडिव्हिज्युअल थॉट अँड चॉईस.
तर याचा आधार जो आहे तुमची व्यक्तिगत निवड असते, व्यक्तिगत तुमचा तो विचार असतो.
यू आर नॉट जस्ट अफ्रेड ऑफ अदर पीपल.
तुम्ही इतरांची भीती बाळगत नाही.
यू आर नॉट जस्ट अफ्रेड ऑफ गॉड.
तुम्ही देवाची भीती बाळगत नाही.
यू थिंक, no, this is wrong, I know this for myself.
आणि मग तुम्ही स्वतः असं म्हणता की नाही हे चुकीचं आहे, हे मी स्वतः तसं पाहू शकतो.
No, this is right, I know this for myself.
हे योग्य आहे कारण मी स्वतः ते पाहतो आहे की हे अतिशय योग्य आहे.
It's recognition of what is right and wrong from one's own experience and thinking.
तर स्वतःचा माझा जो काही अनुभव आहे, माझे जे काही विचार आहेत, त्याच्यातून मी हे पाहू शकतो की हे योग्य आहे किंवा अयोग्य आहे.
Reflective morality is taking responsibility for your own moral actions.
तर चिंतनातून ही जी काही शीर निर्माण होतं, तर जे काही आपण नैतिक कृती करत असतो त्याची संपूर्ण जबाबदारी आपण स्वतःवर घेतो.
And it's a decision to act on the basis of that reflection.
आणि मग तुम्ही जी काही कृती करायचं ठरवता, तर हे जे काही तुम्ही चिंतन केलेलं आहे त्या आधारावर तुम्ही तशा प्रकारे कृती करत असता.
And of course Baba Sahib himself is a really outstanding example of reflective morality.
आणि बाबा साहेब खरोखरच आपण पाहू शकतो की अशा प्रकारच्या नैतिकतेचा अतिशय मोठी म्हणतात ते उदाहरण होतं.
He went against the group.
ते समूहाच्या विरोधात गेले.
He went against what God was supposed to say.
आणि देवाने जे काही सांगितलं त्याच्याही ते विरोधात गेले.
Because God said that he wasn't even allowed religion.
आणि कारण देवाने तर म्हटलं की त्यांना म्हणजे कुठला धर्मही त्यांना असू नये.
But he wouldn't be confined by that.
परंतु त्यांनी स्वतः तिथे बंदिस्त केलं नाही.
He thought things out for himself.
त्यांनी स्वतःसाठी मात्र स्वतः विचार केला.
So dhamma is shila in the sense of reflective morality.
धम्म म्हणजे शी या अर्थाने की तिथे आपण स्वतः चिंतन करतो.
Now probably most of us have a bit of both.
आता कदाचित आपल्यामध्ये त्या दोन्ही प्रकारचं शील असतं.
Some extent there's fear in us.
काही मर्यादेपर्यंत आपल्यामध्ये काही भीती असते.
Sometimes we're afraid of God.
काही वेळेस आपल्याला देवाची भीती वाटते.
इव्हन दॉ वी थ्रोन गॉड आउट, समहाउ गॉड कीप्स कमिंग बॅक.
जरी आपण देव टाकून दिलेला आहे तरी कुठल्या ना कुठल्या मार्गाने देव आपल्यामध्ये येतच असतो.
वी थ्रोन आउट द फ्रंट डोर बट ही कम्स इन द बॅक डोर.
आता पुढच्या म्हणजे दारातून आपण देव फेकून दिला, परंतु मागच्या दारातून देव मात्र आतमध्ये.
विदाउट अस नोटिसिंग गॉड क्रीप्स बॅक इन.
आता आपल्याला ते लक्षात येत नाही आणि हळूहळू देव जो आहे आपल्या घरामध्ये शिरकाव करतो.
ऑफ कोर्स ही डझंट रिअली एक्झिस्ट बट वी थिंक ही डज, सो वी थिंक ही इज कम बॅक इन.
आता त्याचं काही अस्तित्व नाही, परंतु असं जरी आपल्याला वाटतं की त्याचं अस्तित्व आहे नव्हतं आपल्या घरामध्ये.
समटाइम्स वी आर अफ्रेड ऑफ सर्टन सुपरस्टिशन्स.
आता काही वेळ काही अंधश्रद्धा असतात, त्याची आपल्याला काहीतरी भीती असते.
इफ वी डू सर्टन थिंग्स मे बी भूत विल कम.
आपल्याला वाटतं जर एखादी आपण कृती केली तर भूत काहीतरी येईल.
नॉट सू भूत. But yes, we're afraid of all sorts of superstitions.
तर अशा ज्या काही अंधश्रद्धा असतात त्या अंधश्रद्धेमुळे आपण भीतीग्रस्त असतो.
I know in England they used to say if you walked underneath a ladder you would get bad luck.
आणि इंग्लंड मध्ये अशा प्रकारे म्हणजे समजलं जातं, जर एखादी शिडी असेल त्या शिडीच्या खालून जर तुम्ही जात असाल तर मग मात्र तुमच्यावर काहीतरी दुर्दैव येऊ शकतं, तुमचं काहीतरी म्हणजे बॅड लक होऊ शकतं.
So we have these sort of beliefs even in England too.
तर इंग्लंड मध्ये सुद्धा अशा प्रकारचे आमचे काही विश्वास आहेत.
And of course it's complete nonsense.
आणि अर्थात हे सगळं मूर्खपणाचं आहे.
Well the only thing is if you walk under a ladder somebody may drop something on your head.
आता हे होऊ शकतं की शिडी खाली जर समजा तुम्ही जात असाल तर एखादा माणूस जर बसेल तर तुमच्या डोक्यावर मात्र तो पडू शकतो.
But it's not going to bring you bad luck.
परंतु हे काही बॅड लक मुळे झालं असं म्हणताय.
So yes, we've still got some remnants of that sort of fear in our minds.
तर आताही म्हणजे काही अंशी आपल्या मनामध्ये अशा प्रकारची भीती अजूनही कायम आहे.
And of course we're especially frightened of being thrown out by other people.
परंतु विशेष म्हणजे इतर लोक आपल्याला कुठेतरी म्हणजे टाकून देतील, बाहेर काढतील याची आपल्याला मोठी भीती वाटते.
We really want to be accepted.
आपल्याला असं वाटतं की इतरांनी आपला स्वीकार केला पाहिजे.
So we'll do what people want us to do in order to be accepted.
आणि लोकांनी आपल्याला स्वीकार केला पाहिजे म्हणून लोकांना जे हवं असतं तशा प्रकारे आपण कृती करत असतो.
But probably all of us also have some reflective morality.
अर्थात म्हणजे आपल्यामध्ये काही लोकांमध्ये आपण जे काही चिंतन करतो त्यातूनही काही शीर निर्माण झालेलं.
To some extent we have thought things out for ourselves.
म्हणजे काही मर्यादेपर्यंत आपण स्वतः काय केलं पाहिजे याचं आपण चिंतन केलेलं आहे.
So practicing dhamma means developing reflective morality much more strongly than ever. Not relying on a list of rules. Not relying on punishment and reward. What morality really means is desire for the benefit of all. That's what morality really consists in. It consists in concern for life. It consists in concern for the life within us and the life all around us. When we're acting in accordance with Shila, we're behaving in ways that causes no harm to self or other. We're behaving in ways that cause benefit to self and others. Shila is acting in accordance with the oneness of life. In each and every one of us, the flame of life burns. You're sitting there. I'm sitting here. To you, it feels the same as it feels to me to be alive. We're each a manifestation of this precious life. So Shila is the manifestation of our love of life. It's our desire to cherish life, whether within us or outside us. Each of us is such a precious being. It's such a wonder to be alive. With all our wonderful human consciousness, capable of being aware, capable of communicating, capable of forming high ideals. Life is so wonderful. And Shila is cherishing life. Cherishing life within us and outside us. Each of us is alive. We each have aspirations, we each have needs. There are things that are vitally important to each and every one of us. And Shila, acting in accordance with Shila, is nurturing those aspirations, fulfilling those needs in everybody. If we all love the life within us and the life around us, liberty, equality and fraternity would flourish. If we all acted to benefit the life around us and within us, that would be Shila. So, Baba Sahib's vision was a vision of Shila as the basis for society. And Baba Sahib's vision was a vision of a society in which everybody was able to fulfill their own needs and aspirations.
तर बाबा साहेबांच्या समाजाची दृष्टी अशी होती की असा समाज असेल की जिथे म्हणजे प्रत्येकाची जी काही गरज आहे ती गरज तो पूर्ण करू शकतो.
In the old society, just one group, some individuals were able to fulfill themselves.
जुन्या समाजामध्ये एक असा समूह होता की तो समूह त्यांचा जे काही गरजा आहे त्या गरजा तो पूर्ण करू शकत होता.
In the new society, everybody is able to fulfill themselves.
परंतु नव समाजामध्ये प्रत्येक जण त्यांची जी काही गरज आहे ती गरज ते पूर्ण करू शकते.
Morality is striving for universal happiness and well-being.
शीर जे आहे वैश्विक जे काही सुख आहे वैश्विक लोकांचं जे काही कल्याण आहे त्याच्यासाठी काय
करतं. When you're really acting in accordance with Shila, your every action enhances life.
आणि खरं जर तुम्ही शिलांचं आचरण करत असाल तर तुमची प्रत्येक कृती जी आहे ती इतरांना जीवनदान देते.
It enhances the life within you.
तुमचं जे जीवन आहे ते अधिक चांगलं होईल.
And it enhances the life of everybody you come in contact with.
आणि तुमचा ज्या कोणाशी संपर्क आहे त्यांचं जीवन सुद्धा त्याच्यामुळे चांगलं होईल.
It's important, it enhances your life.
आणि हे अतिशय महत्वाचं आहे की आपण आपल्या जीवनाचा विचार करतो.
Sheila is good for you.
Sheila हे तुमच्यासाठी चांगलं आहे.
Sheila makes you happier, gives you greater fulfillment.
Sheila तुम्हाला आनंदी करतं. Sheila जे आहे तुमचं जीवन चांगलं बनवतं.
You are important too.
तुम्ही सुद्धा अतिशय महत्वाचे आहात.
So morality is action of body, speech and mind.
तशील ही जी आहे काया वाचा आणि मन याची कृती आहे.
This is what Buddhism says.
एक आपल्याला बुद्धिजम सांगत
असतो. We act with our bodies.
आपण आपल्या शरीराने कृती करतो.
We have a big effect on the world through our speech.
आणि आपल्या वाचेने आपण जगावर फार मोठा प्रभाव घालत असतो.
But all those actions, all that speech starts in the mind.
आणि ही जी काही कृती आहे ही जी काही आपली वाचा असते याची सुरुवात मात्र मनापासून होत असते.
So morality is action of body, speech and mind that supports, enhances the welfare of all.
आणि मग अशा प्रकारे शील जी आहे काया वाचा आणि मनाने जेव्हा आपण कृती करतो तेव्हा एक प्रकारे इतरांना त्याची फार मोठी मदत होत असते स्वतःला मदत होत असते.
And of course, including yourself. So in the Buddha Dhamma we distinguish between skillful and unskillful action.
तर बुद्ध धर्मामध्ये कुशल कृती आणि अकुशल कृती याच्यामध्ये फरक केला जातो.
Now the word kushal means it's you can use it of a craftsman.
आता कुशल हा जो शब्द आहे आता त्याचा उपयोग आपण जे काही कलावंत असतात किंवा जे काही कलाकृती तयार करतात त्याच्यासाठी सुद्धा आपण वापरत असतो.
I know that's certainly true in Sanskrit. Is that true? Yeah. In Marathi too. Yeah. So a craftsman, he's carving some wood.
आता समजा एखादा म्हणजे कलावंत असेल कलाकुसर करणार असेल तर एखाद्या लाकडावर तो काहीतरी कला काढत असतो.
I don't know whether you've ever seen a skilled carver.
आता एखादा अतिशय म्हणजे कौशल्य असलेला एखादा जो कोरणार आहे लाकूड त्याला माहिती नाही की तुम्ही त्याला पाहिलेला आहे.
He knows exactly how to hold the knife.
त्याला माहिती असतं की जो चुरा आहे किंवा चाकू आहे कसा आपण पकडला पाहिजे.
He can make the knife to exactly what he wants it to do.
आणि हा जो चाकू आहे कसा त्याने पकडला पाहिजे कसं कोरलं पाहिजे त्याला बरोबर माहिती असतं.
And he knows how to bring maybe a Buddha image out of that piece of wood.
आणि मग कदाचित कशा प्रकारे बुद्धरूप तिथं निर्माण केलं पाहिजे त्या लाकडातून हे त्याला माहिती असतं.
He knows the way the wood works.
त्याला हे माहिती असतं की लाकूड कशा प्रकारे कार्य करतं.
But yesterday I saw an example of skill.
काल आता मी एक असं उदाहरण पाहिलं जिथं मला काही कौशल्य दिसलं.
I had a meal in a hotel.
तर आता ज्या हॉटेलमध्ये तिथं मी जेवण घेतलं.
And at the end of the meal, a boy came round with a metal basket to take all the plates.
आणि मग जेवण संपल्यानंतर एक पोरगा आला आणि त्याच्याकडे एक टोपली होती आणि ते जे काही प्लेट वगैरे आहे तो त्याच्यामध्ये ठेवत होता.
And he knew how to put the plates in the basket in such a way that he could get so many plates in that basket.
आणि त्याला हे माहिती होतं की कशा प्रकारे या सगळ्या प्लेट्स या टोपलीमध्ये ठेवल्या पाहिजे आणि खूप मोठ्या शकला.
And he knew how to just put the cloth over the table so it's clean in one movement.
आणि त्याला हे सुद्धा माहिती होतं की कापड त्या टेबलावरून कसा फिरवला पाहिजे की एका क्षणी तो टेबल पूर्णपणे स्वच्छ होईल.
And I thought he's so skillful.
आणि मला असं वाटलं की याच्यामध्ये किती कौशल्य आहे.
And I was very struck because those boys who do the clearing of the tables, nobody pays them any attention.
आणि मला म्हणजे मात्र ते मोठं रोचक वाटलं की एवढ्या चांगल्या प्रकारे ते करतात मात्र कोणाचंही त्यांच्याकडे लक्ष नसतं.
It's almost as if they don't exist.
जणू काही त्यांचं तिथं अस्तित्वच नाही असं लोक
पाहतात. People just don't look at them, they don't say anything to them. But this boy, he knew exactly what he was doing. And in his work, he was very, very skillful. So I smiled at him. And he gave me a very big smile back. So, are you like a taxi driver? Somebody drove us here last night. I couldn't see how he could get down that road. So many people walking backwards and forwards. A bullet walked past at one point. But he knew exactly how to drive down this narrow lane. So he knew he was skillful in his driving. So actions, moral action is like that. Skill in driving means being able to drive in the best way without harming anybody and damaging your car. And it takes a lot of time, a lot of training to be able to drive like that. I don't know how people drive in India. In England, when we drive, we never come closer than about 3 feet, 1 meter from other cars. But in India, it's about 3 centimeters. And everybody seems to know how to get through. I can't work it out. I was following a Nomadasi the other day, just walking down the station platform. And he was walking quite fast through the crowd. And he was just somehow weaving in and out of the crowd. I kept trying to follow up as fast as him. I was bumping into this person, bumping into that person. So it takes skill, it takes training, it takes experience to get that sort of skill. To take on any job like that requires training, requires experience. So the job of Sheila is to support life. With Sheila, we're trying to support the welfare of all beings. That is all beings, including ourselves. And it requires training and practice. Just like driving, it requires training and practice. So skillful action is action that supports life, our own and that of others. Unskillful action harms life. It harms our own lives, harms the lives of others. So this is the morality we choose as Buddhists. Reflective morality. Not mouse morality. Lion morality. Not rules and regulations. Not fear of God, fear of punishment, fear of hell. Not the morality of reward and punishment. Not the morality of anger and disapproval. Hmm. It's a morality that enhances life. Now it's important that we recognize morality is not to do with anger and disapproval. Sometimes people will get very, very angry about other people breaking morality. But actually we all break morality. Every day, every one of us, in some way, big or small, harms life. We're still training. We're not fully skilled drivers. So we keep on bumping into people. We keep on running over things. We all do it. If anybody here doesn't do it, I salute you because you are the Buddha. Well, I'll freely confess to you, I break the precepts every day. Maybe you should throw me out. We can't help it, it's so difficult to work in accordance with life. So when we break precepts, when other people break precepts, we shouldn't become angry and disapprove of them. It's not a time for punishment. That we can leave to the law. People need help, they need understanding. They need compassion and support, as do those who they've harmed. If we become angry and disapproving of others' unskillfulness, that suggests something about us. That often suggests there's some strain and tension in us. Perhaps it even means we're hiding something of our own. So the skillful thing to do when other people act unskillfully is to act compassionately and try to understand and help them. Okay, so we've seen why morality, we've seen what morality is. We've seen that morality is nurturing life. So now we come to how to train in morality. Now the easy answer to this one is, well, by practicing the precepts. What are the precepts? I'm not going to go through them, you all know them. But what the precepts are, is a portrait of the behavior of the Buddha. The precepts describe the behavior of somebody who is perfect. The Buddha is a completely perfect driver. He loves life so deeply that he could not harm it. He loves others so deeply he could not harm them. So then his behavior is defined by the five precepts. He doesn't harm others, his acts are loving acts. He doesn't take what is not given, but he's generous.
तर जे त्यांना दिलेलं नाही ते घेत नाही पण ते अतिशय म्हणजे दात्रुता त्यांच्यामध्ये ते दान भावणार.
He doesn't engage in sexual misconduct, he's contented. He doesn't lie, his words are always truthful. He doesn't become intoxicated with drink and drugs, he's always mindful. So he's completely skillful in all his actions. It comes to him completely naturally.
आणि अतिशय नैसर्गिकपणे त्याच्यामध्ये हे येत
असतं. ही डझंट नीड टू ट्राय.
त्यांना म्हणजे ट्राय करण्याची गरज पडत नाही.
बट वी नॉट येट कम्प्लिटली स्किलफुल.
परंतु आता मात्र आपण पूर्णपणे कुशल नाही.
वी नीड टू ट्रेन.
आपल्याला प्रशिक्षणाची गरज आहे.
वी नीड टू यूज द प्रीसेप्ट्स एज अ गाईड टू अवेअरनेस.
तर हे जे काही शील आहे तर एक प्रकारे आपल्याला त्याचा वापर करायचा आहे जेणेकरून आपण जागृतीपूर्वक.
We need to keep the precepts in mind and reflect on our own behavior.
तर हे जे काही शील आहे आपल्याला मनामध्ये ठेवावे लागणार आहे आणि मग आपलं जे काही वर्तणूक आहे त्या वर्तणूकडे आपल्याला पाहावं लागणार.
We need to modify our behavior in the light of the precepts.
आणि जे काही शील आहे त्याच्या आधारावर आपली जी काही वर्तणूक आहे त्याच्यामध्ये आपल्याला सुधार करावं लागणार.
So how are we to practice the precepts?
मग आपण कशा प्रकारे या शीलांचा आचरण करू शकतो?
I'm going to suggest a pattern of practice.
तर मी तुम्हाला हे सांगणार आहे की कशा प्रकारे याचा आपण आचरण करू शकतो.
Well, first of all, I suggest that you recite the precepts daily with the three refuges.
तर पहिली बाब मी सांगू इच्छितो की नेहमी रोज आपण जे काही क्रिशरण आहे आणि त्याचबरोबर आपण शील ग्रहण केलं पाहिजे.
Preferably recite the precepts every day.
हे अतिशय चांगलं होईल की प्रत्येक दिवशी आपण शीलांचं पठण करू.
And reflect on them while you're reciting them.
आणि जेव्हा तुम्ही त्याचं पठण करता त्यावेळी तुम्ही त्याचं चिंतन करा.
Spend some time just thinking of each precept.
आणि प्रत्येक शील जी आहे त्याच्यावर थोडं चिंतन करण्यासाठी काही वेळ घालवा.
And maybe if you can write down some thoughts about each precept.
आणि कदाचित प्रत्येक शीलाबद्दल काही विचार तुम्ही लिहून काढू शकता.
Think what you've done during the previous day and write down any way you could practice the precept better.
आणि मग तुम्ही आदल्या दिवशी आपण काय केलं ते शीलाच्या माध्यमातून आपण लिहून काढू शकतो.
You could keep a sort of Sheila diary.
एक प्रकारे शीलांची आपण एक डायरी घेऊ शकतो.
Or you could talk to a friend and talk about your practice of the precepts every day.
तर तुमचा जर एखादा मित्र असेल तर तुमचं शिलाचरण कसं आहे प्रत्येक दिवशी शिलांचा आचरण तुम्ही कसं करता याच्याबद्दल तुम्ही त्याच्याशी चर्चा करू शकता.
So you take the first precept.
आता तुम्ही पहिला शील.
Not harming living beings.
तर जे काही सजीव आहे त्यांना कुठल्याही प्रकारची इजा पोहोचायची.
In fact, being acting with loving kindness towards other beings.
आता मित्रांची अतिशय मैत्रीपूर्ण व्यवहार आपण करतो.
So you think about that. You think, well, yesterday, well, actually, I acted rather violently towards somebody. I spoke very harshly to them. And that caused them harm. So when you think about that, well, you feel sad, you feel sorry.
आणि जेव्हा तुम्ही याचा विचार करता तुम्हाला अतिशय वाईट वाटतं तुम्हाला दुःख होतं.
So then you know that you've broken a precept.
आणि मग तुम्हाला कळतं की तुम्ही एक शील भंग केलेला आहे.
So you look very honestly into your own heart.
आणि मग अतिशय प्रामाणिकपणे स्वतःच्या हृदयामध्ये तुम्ही पाहता.
And you feel some pain if you've hurt somebody else.
आणि मग कुणाला तरी आपण म्हणजे दुखापत पोहोचवली याच्यामुळे आपल्याला फार दुःख होतं.
You feel some pain if you've hurt yourself even.
आपला स्वतःला जरी समजा आपण दुखावून पोचवली तरी सुद्धा आपल्याला अतिशय मोठं दुःख वाटतं.
यू फील व्हॉट इन बुद्धिस्ट थॉट इज कॉल्ड फ्री शेम.
आणि बुद्धधर्मामध्ये ज्याला री म्हटलं जाते किंवा आत्मलज्जा म्हटली जाते ते आपल्याला वाटतं.
यू फील सम डेफिनेट सेन्स ऑफ पेन विद इन यू.
आणि एक प्रकारे स्वतःमध्ये अतिशय आपल्याला दुःख वाटत असतं.
इट हर्ट्स यू टू थिंक ऑफ व्हॉट यू डन.
आपण काय केलेलं आहे याचा विचार करून आपल्याला फार मोठा असं म्हणजे दुखापत होत होतं.
नॉट बिकॉज यू आर अफ्रेड ऑफ गॉड.
आता देवाची भीती वाटते म्हणून नव्हे.
नॉट बिकॉज यू आर अफ्रेड ऑफ बीइंग रिजेक्टेड बाय अदर्स.
इतर लोक आपल्याला नाकारतील म्हणून आपल्याला तसं वाटत नाही.
बट बिकॉज यू हर्ट लिव्हिंग बीइंग्स.
कारण आपण जे काही सजीव आहे त्यांना काही दुखापत पोहोचवली म्हणून आता आपल्याला
and that makes you very sorry very sad
आणि त्याच्यामुळे आपल्याला अतिशय वाईट वाटतं अतिशय आपण दुखी होतो
so in Buddhism this is a positive mental state
बुद्धधर्मामध्ये याला विधायक मानसिक अवस्था म्हटले
if you feel that sadness at your own harmful actions that's a very good thing
जर समजा आपण काही इतरांना दुखापत पोहोचवणारी जर एखादी कृती केली असेल आणि त्याबद्दल आपल्याला फार वाईट वाटत असेल तर याला अतिशय विधायक अशी मानसिक अवस्था बुद्ध धर्मामध्ये म्हटलेला
That's the first step.
हे पहिलं पाऊल आहे
And it's not fear of punishment, not fear of rejection.
तर कुणीतरी आपल्याला शिक्षा देईल किंवा कुणीतरी आपल्याला नाकारेल म्हणून हे आपण करत नाही
So the next thing you do is confess. The next thing you do is confess.
आणि मग दुसरी गोष्ट तुम्ही करता ती म्हणजे पाप देता.
You talk to a friend.
तुम्ही मित्राशी बोलता.
You get that shame, that pain off your heart.
आणि मग तुम्हाला जे काही लज्जा वाटते, जे काही तुम्हाला वाईट वाटतं, ते हृदयातून तुम्ही मोकळा करता.
You express your regret.
तुम्हाला जो काही पश्चाताप झाला तो तुम्ही व्यक्त करता.
That gives you some relief.
त्याच्यामुळे तुम्हाला थोडं म्हणजे बरं वाटतं.
For instance, if you'd acted harmfully towards somebody else, you say to a friend, "Oh, I really regret I spoke so harshly yesterday."
आणि मग जर समजा एखाद्या मित्राशी तुम्ही फार कठोरपणे बोलला असाल तर मग तुम्ही तुमच्या मित्राला सांगता की खरंच मला अतिशय वाईट वाटतं की त्या व्यक्तीसोबत मी अतिशय कठोरपणे बोललेलो
आहे. In telling them you relieve yourself of the pain of reflection.
आणि मग अशा प्रकारे सांगून बोलून तुमच्यामध्ये जे काही म्हणजे तुम्हाला दुःख होत होतं त्याच्यापासून तुम्ही थोडा मुक्त होता.
And you make it easier for yourself to get back into a confidence about your own sila.
आणि मग परत शिलाबद्दल तुमचा जो काही विश्वास आहे त्या विश्वासाकडे परत तुम्ही वळू शकता
सो देन यू लुक अ लिटल बिट क्लोजर
आणि मग अजून तुम्ही जवळून याच्याकडे पाहता
व्हाय डिड यू डू दॅट
तुम्ही हे का करता
व्हाय डिड यू ऍक्ट हार्शली टुवर्ड्स समबडी
तुम्ही एखाद्याशी कठोरपणे का वागता
व्हाय डिड यू डू
तुम्ही असं का केलं
मेबी यू शाउटेड ऍट समबडी हू डिड समथिंग यू डिडंट वॉन्ट देम टू डू
आता कदाचित एखाद्याने एखादी गोष्ट करू नये तुम्हाला वाटत होतं आणि त्यांनी ती केली म्हणून तुम्ही त्यांच्यावर ओरडला
Well, maybe what was going on was that you felt threatened. You felt they were going to hurt you.
आता इथं काय घडलं की तुम्हाला कुठेतरी असं वाटलं की आपल्याला काहीतरी त्यांच्यापासून धोका निर्माण झालेला आहे आपल्याला काहीतरी त्यांच्यामुळे इजा पोहोचलेली आहे
So you are trying to protect yourself.
आणि तुम्ही स्वतःचं रक्षण करायचा प्रयत्न करता.
You are trying to prevent yourself from being harmed.
आणि स्वतःला काहीतरी इजा पोहोचू नये म्हणून स्वतःचं रक्षण करण्याचा तुम्ही प्रयत्न करता.
And that was the way in which you thought you could protect yourself.
आणि मग तुम्हाला असं वाटतं की या पद्धतीने मी स्वतःचं रक्षण करू शकेन.
Everybody needs to protect themselves.
प्रत्येकाला स्वतःचं रक्षण करण्याची गरज असते.
It's not wrong to want to protect yourself.
स्वतःचं रक्षण करणं हे काही चुकीचं नाही.
It's just that shouting at somebody is an unskillful way of protecting yourself.
परंतु एखाद्यावर अशा प्रकारे ओरडणं तर हे अतिशय अकुशल अशी पद्धत आहे स्वतःचं रक्षण करण्याची.
Because when you shout at somebody, you upset them.
आता एखाद्यावर जेव्हा तुम्ही ओरडता तेव्हा त्याच्यामुळे ते पण अतिशय दुःखी होतात नाराज होतात.
Later they'll have to shout back at you.
आणि मग नंतर ते सुद्धा तुमच्यावर ओरडतात.
They'll say something to somebody else about you.
आता ते तुमच्याबद्दल आणखी कुणाला तरी काहीतरी सांगते.
So you don't actually protect yourself by shouting at somebody.
आणि मग कुणावर तरी ओढून आपण स्वतःचं रक्षण मात्र करू शकत नाही.
And anyway, when you shout at people, it's very unpleasant in your own mind. It's even poisonous in your own body.
आणि जेव्हा तुम्ही एखाद्यावर ओरडता तेव्हा ते तुमच्यासाठी सुद्धा एवढं चांगलं नसतं तुमच्या मनासाठी तुमच्या शरीरासाठी ते चांगलं
नसतं. Not a bad thing to want to protect yourself.
आणि अशा प्रकारे तुम्ही स्वतःचं काही रक्षण करू शकणार.
But we've gone about it in the wrong way.
आपण चुकीच्या पद्धतीने हे करतो.
This is a very very important point.
हा अतिशय महत्त्वाचा असा मुद्दा आहे.
No one ever does anything because they think it will be bad and do them harm.
कुणीही कुठलीही गोष्ट यासाठी करत नाही की काहीतरी ती चुकीची आहे त्याच्यामुळे काहीतरी वाईट होईल. या उद्देशाने कुठलीही गोष्ट कोणी करत नाही.
We always whatever we do it because we think it's the best thing we could do at the time.
आपण कुठलीही बाब जेव्हा करतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की ही उचित आणि योग्य अशी गोष्ट आहे जी आता मी केली पाहिजे.
It's the only way, the best way we think we can fulfill our needs at that moment.
आपल्याला असं वाटतं की त्या क्षणी आपली जी काही गरज आहे ही कृती करूनच मी गरज माझी पूर्ण करू शकतो असं त्या क्षणी आपल्याला वाटतं.
Last night I told the story of the drought in the village.
कालच्या रात्री मी त्या खेड्यामध्ये जो काही दुष्काळ पडला होता त्याच्याबद्दल सांगितलं.
And when the what used to be called mahas were given an extra well, the other villagers poisoned it.
आणि जे काही त्यावेळी महासमाजात जात होते त्यांना ही दुसरी वीज देण्यात आली, परंतु इतर लोकांनी मात्र त्याच्यामध्ये वीज घातली.
And we saw that what lay behind that, they were trying to protect themselves.
आणि मग आपण पाहिलं की ते काय करायचा प्रयत्न करीत होते, तर तिथे ते स्वतःचं रक्षण करायचा प्रयत्न करीत होते.
They had beliefs, they had ideas that led them to think they would protect themselves by keeping those people away from that well.
तर त्यांचे काही विचार होते, त्यांचा असा विश्वास होता की ती विहीर जी आहे त्या लोकांना जर आपण त्याच्यापासून लांब ठेवलं तर त्याच्यामध्ये आपली सुरक्षितता आहे.
It's legitimate for them to want to protect themselves.
तर एका अर्थाने स्वतःचं केवळ ते रक्षण करीत होते.
But it was an unskillful way to do it.
परंतु हे करण्याचा मात्र जो काही त्यांनी मार्ग निवडला तो मात्र अकुशल मार्ग होता.
So this is very important. We can try to understand that everybody is trying to satisfy their own needs.
तर आपण हे समजण्याचा प्रयत्न केला पाहिजे की प्रत्येक जण स्वतःची जी काही गरज आहे ती गरज पूर्ण करण्याचा तो प्रयत्न करतो, त्याचं समाधान करण्याचा प्रयत्न करतो.
It's just that we do it more or less unskillfully.
परंतु हे जे काही आपण कमी अधिक प्रमाणामध्ये अकुशलपणे करीत असतो.
This is true of other people and it's true of you too.
आता हे इतरांसाठी सत्य आहे आणि हे स्वतःसाठी सुद्धा सत्य आहे.
When you act unskillfully, it's because that seems to be the best thing you can do at the time.
जेव्हा तुम्ही अकुशल एखादी कृती करता तर त्यावेळेस मात्र तुम्हाला असं वाटतं की हीच एक बाब आहे की अतिशय तुमच्यासाठी योग्य करणार.
So when you've confessed, try to understand yourself.
जेव्हा तुम्ही पाप वेदना करता तेव्हा स्वतःला समजण्याचा प्रयत्न करा.
Try and understand the needs that lay beneath that behavior.
तर ती जी काही तुमची वर्तणूक आहे त्याच्या पाठीमागे पार्श्वभूमीमध्ये काय आहे, तुमची कुठली गरज तुम्ही पूर्ण करतात हे समजण्याचा प्रयत्न करा.
When you can understand those needs, you could see how you could act more skillfully in the future.
आणि मग त्याच्या मागे तुमची कुठली गरज होती हे जर तुम्ही समजू शकलात तर भविष्यामध्ये मग अधिक कुशलपणे तुम्ही कृती करू शकाल.
Everything we do is an attempt to satisfy our genuine human needs.
जे काही आपण करत असतो तर आपली जी काही खऱ्या अर्थाने एक मानवी गरज आहे ती मानवी गरज पूर्ण करण्यासाठी प्रत्येक आपली कृती असते.
It's just that we're often ignorant of the best way to do so.
परंतु आपलं जे काही अज्ञान आहे त्या अज्ञानामुळे योग्य पद्धतीने कसं आपण केलं पाहिजे हे आपल्याला ठाऊक नसतं.
So we act unskillfully and we harm ourselves and harm others.
आणि मग आपण अकुशलपणे कृती करतो, स्वतःला त्याच्यामुळे इजा पोचते, त्याचबरोबर आपण इतरांना सुद्धा इजा पोचवतो.
So your husband or wife, they, you've asked them to do something.
आता पती किंवा पत्नी असेल त्यांना आपण काहीतरी करण्यासाठी सांगतो.
And they don't do it.
आणि ते करत नाही.
So you say, husband, wife, why have you not done this?
आणि मग पती पत्नीला म्हणतो की तुम्ही हे का केलं नाही.
And then you start shouting.
आणि मग तो ओरडायला सुरुवात करतो.
I told you I wanted that. Why haven't you done it?
मी तुला सांगितलं होतं की तुम्ही हे केलं पाहिजे, अजून का केलं नाही.
You never care for me. You never do what I want.
तुम्हाला जे हवं असतं माझी तू काळजी करत नाही, जे हवं असतं ते कधीच करत नाही.
I don't know how Indian husbands and wives shout at each other. I know how English ones do.
आता भारतीय पती पत्नीवर कसा ओरडतोय मला माहिती नाही, परंतु इंग्लिश लोकांना मला माहिती आहे.
But yes, you shout like that.
तर अशा प्रकारे तुम्ही ओरडता.
But actually what you wanted was love, you wanted attention, you wanted affection.
परंतु इथे तुम्हाला काय हवं असतं, तर तुम्हाला प्रेम हवं असतं, तुमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, तुमची काळजी घेतली पाहिजे, अशी तुमची गरज.
You wanted support, you wanted cooperation from them.
तुम्हाला त्यांच्याकडून सहकार्याची गरज असते, त्यांच्या मदतीची गरज असते.
They haven't done it in the way you wanted.
तुम्हाला ज्या पद्धतीने ते हवं होतं त्या पद्धतीने ते करू शकले.
So you shout.
आणि मग तुम्ही ओरडता.
Well, it might have been better to just talk calmly about your needs, what it was that you wanted.
परंतु हे अधिक योग्य ठरलं असतं की तुम्हाला काय हवं होतं, तुमची काय गरज आहे ते शांतपणे तुम्ही बोलू शकला असता.
So we try to see what needs lay beneath our unskillful action.
तर आपण हे शोधण्याचा प्रयत्न करतो की आपली एखादी अकुशल कृती असेल तर त्याच्या पाठीमागे कुठली आपली गरज होती जी गरज पूर्ण झाली नाही म्हणून आपण तशी कृती.
How could we have fulfilled our needs in a better way?
आपली जी काही गरज आहे योग्य पद्धतीने ती गरज आपण कशी पूर्ण करू शकतो.
Okay, so we've seen, we review the precepts each day.
तर प्रत्येक दिवशी आपण आपलं जे काही शील आहे त्यांचं मूल्यांकन करूया.
We open our hearts.
आपण आपलं हृदय मोकळं करू.
And we see, we feel remorse when we've acted unskillfully.
आणि मग जेव्हा आपण अकुशलपणे वागतो तेव्हा आपल्याला अतिशय पश्चाताप होतो, आपल्याला त्याचं वाईट वाटतं.
That is, we feel remorse when we've harmed others and harmed ourselves.
आपल्याला अतिशय पश्चाताप वाटतो जेव्हा आपण इतरांना काहीतरी इजा पोहोचवतो, स्वतःला काहीतरी इजा पोहोचवतो.
Then we confess it.
मग आपण त्याची पापलेसना करू शकतो.
We tell our friends about it.
आपल्या मित्राला आपण याची माहिती देतो.
But then we look at the needs that underlie that.
आणि मग त्याच्या मागे आपली कुठली गरज होती त्या गरजेकडे आपण पाहतो.
We look at ourselves with love.
आणि मग आपण पाहतो की आपल्याला आपण म्हणजे प्रेम करतो.
We try to understand what led us to act in that way.
आणि मग आपण पाहतो की कुठल्या गोष्टीमुळे कुठल्या बाबीमुळे अशा प्रकारची कृती आपल्यातून घडलेली आहे.
And we try to see how we could do better in the future.
आणि मग भविष्यामध्ये हे आपण अधिक चांगल्या प्रकारे योग्य प्रकारे कसं करू शकतो.
And we try to make a resolution not to act in that way again.
आणि मग आता आपण संकल्प करतो की अशा प्रकारची कृती मी पुढे परत करणार नाही.
Lastly, we do what we can to put right the harm that we've done.
आणि शेवटी आपण काय करतो जे काही चुकीचं आपण केलेलं आहे जे काही चुकीचं आपल्यातून घडलेलं आहे त्याला योग्य करण्यासाठी जे आपण करू शकतो तसं आपण प्रयत्न करतो.
When we act unskillfully, we cause damage in the world.
जेव्हा आपण अकुशलपणे वागतो तेव्हा जगाला आपण मोठं जगाचं नुकसान केलेलं असतं.
So we try to put that right.
आणि मग त्याला योग्य करण्यासाठी आपण प्रयत्न करतो.
And then we'll feel in harmony. And we won't have a sense of shame anymore.
आणि मग आपल्याला तो समाज वाटेल आपल्या मनामध्ये अशी लज्जा असणार नाही.
If we shout at somebody, we go to them and we apologize.
जर समजा आपण एखाद्यावर ओरडलो असतो तर आपण त्याच्याकडे जातो त्याची क्षमा मागतो.
If we've taken something we shouldn't have taken, we give it back.
जर समजा एखाद्याची काही वस्तू आपण घेतली असेल तर ती वस्तू आपण त्याला जाऊन परत करतो.
If we've said something about somebody behind their back, we go and put that right.
जर एखाद्याच्या पाठीमागे जर एखाद्याबद्दल काहीतरी आपण सांगत असू तर परत जाऊन आपण जे काही चुकीचं सांगितलं त्याला आपण योग्य करतो.
Particularly if what we've said is not quite right.
आणि विशेष म्हणजे जे काही आपण म्हटलेलं आहे ते योग्य नाही अशा वेळेस आपण करतो.
So this is a daily practice for Sheila.
तर हे दैनंदिन जीवनामध्ये शीलांत आपण आचरण करू.
Every one of us can act more skillfully.
आपल्यापैकी प्रत्येक जण अधिक कुशलतेने आचरण करू शकतो.
Every one of us can improve our Sheila.
प्रत्येक जण शील अधिक स्वतःमध्ये विकसित करू शकतो.
So we need to take on a practice.
तर आपल्याला आचरणाची गरज आहे.
Reviewing our behavior.
तर आपली जी काही वर्तणूक आहे त्याचं आपण मूल्यांकन केलं पाहिजे.
Opening our hearts and feeling any remorse for unskillful action.
आपलं हृदय आपण मोकळं केलं पाहिजे जो काही आपल्याला पश्चाताप होतो आपल्या अकुशलतेबद्दल त्याच्याबद्दल आपण बोललं पाहिजे.
Confessing when we've done wrong.
जेव्हा आपण काहीतरी चुकीचं करतो त्याची आपण पापलेसना केली पाहिजे.
अंडरस्टँडिंग आवर ओन नीड्स आवर ओन मोटिवेशन्स.
तर आपली स्वतःची गरज काय आपला काय उद्देश होता हे समजून घेतलं पाहिजे.
सीइंग हाउ वी कॅन डू बेटर इन द फ्युचर.
आणि भविष्यामध्ये आपण अधिक चांगल्या प्रकारे कसं करू शकतो याचा विचार केला.
अँड पुटिंग इट राईट.
आणि योग्य आपण त्याला केलं पाहिजे.
दिस इज द वर्क टू डू.
हे कार्य करण्याची गरज आहे.
सो इफ यू हॅव टेकन मी सिरियसली Think about this.
जर मला आपण फार गंभीरपणे घेतलं असेल तर याचा विचार करा.
I hope I've been convincing.
मला असं वाटतं की मी तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे पटवून देतो आहे.
I hope you will all feel that if you want to practice, if you want to follow in Baba Saheb's footsteps, you need to take on Sheila more deeply.
मला असा विश्वास वाटतो की तुम्हाला हे कळलेलं आहे की जर बाबासाहेबांच्या पावलावर जर आपण चालायचं असेल तर शीला आपण अतिशय गंभीरपणे घेतलं पाहिजे.
That means you need to work on your own Sheila.
याचा अर्थ असा होतो की मग स्वतःच्या शिलावर आपण कार्य केलं पाहिजे.
So and I suggested a way you can do that.
आणि मी हे आपण कशा प्रकारे करू शकाल हे आपल्याला सांगितलेलं आहे.
So I'm going to make a suggestion to you.
आता मी तुम्हाला काही सूचना करणार आहे.
When you get home tonight, just spend some time thinking about this.
जेव्हा आज रात्री तुम्ही घरी जाल तर काही वेळ याचा विचार करण्यासाठी तुम्ही घालवा.
See, oh, do you agree with me?
तर तुम्ही आधी पहा की तुम्ही माझ्याशी सहमत आहात.
Do you agree with Baba Saheb?
तुम्ही बाबासाहेबांशी सहमत आहात.
You have to make up your own minds.
तुम्हाला स्वतःचं मन बदलणं पाहिजे.
Do you really think that Sheila is important?
तुम्ही खरंच असा विचार करता का की शीला अतिशय महत्वाचा आहे?
Do you really think that you need to work on your Sheila?
तुम्हाला खरंच असं वाटतं का की तुम्ही तुमच्या शीलावर कार्य केलं पाहिजे?
Maybe you don't think it's important.
कदाचित तुम्ही आता विचार कराल की महत्वाचं नाही.
Maybe you think you don't need to work on Sheila, you're already perfect.
कदाचित तुम्हाला असे वाटेल की मला शिलावर कार्य करण्याची गरज नाही मी आता परिपूर्ण आहे.
If you're perfect, maybe you should give the talk tomorrow night.
आणि जर समजा तुम्ही परिपूर्ण नसाल तर उद्याच्या रात्री मात्र तुम्ही प्रवचन दिलं पाहिजे.
Because I'm not perfect, so you'd be better than me.
Sir, मी परिपूर्ण नाही मग तुम्ही माझ्यापेक्षा योग्य असता पाहिजे.
So if you think you don't need to do Sheila, fine, that's up to you.
जर तुम्हाला असं वाटत की मला शिलावर कार्य करण्याची गरज नाही तर काय हरकत नाही तुमच्यावरच आहे.
But if you think Sheila is important and if you think you need to work on Sheila, what are you going to do about it?
आणि जर तुम्हाला स्किल महत्वाचं वाटत असेल, तुम्हाला असं वाटत असेल की शिरावर कार्य केलं पाहिजे, मग कुठली बाब तुम्ही केली पाहिजे?
What are you going to do to follow in Baba Sahib's footsteps?
बाबा साहेबांच्या पावलावर पाऊल देऊन चालण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे?
This is my challenge to you.
मी तुम्हाला हे आव्हान करतो आहे.
And I ask you all just to think about this when you get home.
आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की घरी गेल्यावर याचा विचार करा.
If your husband or your wife was here, sit together and just talk about it. If your children were here, they will let them think about it too. And come to some decision. You don't just magically become more skillful. It just doesn't happen to you. You have to work to become more skillful. Just like the taxi driver. Just like the boy with his basket in the restaurant. You need to practice, you need to work at becoming more skillful. I've suggested a way you can do it.
तर कशा प्रकारे तुम्ही करू शकाल मी त्याचं तुम्हाला सांगितलेलं आहे.
What are you going to do?
तुम्ही काय करणार आहात?
Each of us must make up our own mind, make up our own decision.
तर प्रत्येकाने स्वतःचं मन तयार केलं पाहिजे, स्वतःचा निर्णय घेतला पाहिजे.
But I suggest that you need to reflect on the precepts every day.
तर मी सूचना करू इच्छितो की प्रत्येक दिवशी शिलांत तुम्ही म्हणजे चिंतन करा, त्याचं मूल्यांकन करा.
You can do that with your diary.
तुम्ही तुमच्या डायरीमध्ये ते लिहून काढू शकता.
You can do that with your friends.
तुम्ही हे तुमच्या मित्रांसमवेत करू शकता.
But you need to think, you need to review your life, your actions.
तर तुम्हाला विचार करण्याची गरज आहे, त्याचं मूल्यांकन करण्याची गरज आहे. आपल्या जीवनामध्ये आपण काय करतो त्याचं मूल्यांकन करण्याची गरज आहे.
And you need to think about them deeply.
आणि याचा अतिशय सखोलपणे आपण विचार केला पाहिजे.
And if you do that, if you do take up this practice of Shila more deeply, you will become more and more skillful.
जर तुम्ही हे केलं, तुम्ही जर याचा अधिक विचार केला तर तुम्ही अधिक अधिक कुशल होता.
You won't just avoid harming people in the world, you'll do good in the world.
तर केवळ म्हणजे जगाला तुमच्याकडून कुठली दुखापत होणार नाही एवढंच नाही, तर तुम्ही जगासाठी काहीतरी चांगलं करा.
Your actions will lift people up.
तुमच्या कृतीमुळे लोक जे आहेत ते वर उतरले जातात.
Every action you have, every interaction you have will enhance life.
तर तुमची जी काही कृती आहे, तुमचा जे काही लोकांमध्ये वितरण आहे, त्याच्यामुळे जीवनाला मोठी मदत होईल.
When people come in contact with you, they will be better people.
जेव्हा लोक तुमच्या संपर्कात येतील तेव्हा ते अतिशय योग्य अधिक चांगले बनतील.
You will act on the basis of liberty, equality and fraternity.
तुम्ही स्वतः स्वातंत्र्य, समता, बंधुत्व याच्यावर आधारित अशी कृती करा.
You will transform society.
तुम्ही समाजामध्ये परिवर्तन करा.
This is following in Baba Sahib's footsteps.
आणि हीच बाब आहे बाबा साहेबांच्या पावलावर पाऊल देऊन चालण्याची.
So I invite you all to consider this very carefully, very deeply.
तर याचा अतिशय सखोलपणे विचार करण्यासाठी, अतिशय सखोलपणे याचा आचरण करण्यासाठी मी आपल्याला निमंत्रित करतो.
I told you that this is a very serious gathering.
मी आपल्याला सांगितलेलं आहे की अतिशय गंभीरपणे आपण इथे एकत्र आलेलो आहोत.
And that I'm going to ask you to work.
आणि मी आपल्याला काही कार्य करण्यासाठी सांगितलेलं आहे.
So this is what I've got to say to you today.
तर आजच्या दिवशी मला हे सांगायचं होतं.
And the work is up to you.
आता कार्य मात्र तुमच्यावर आहे.
जय भीम.
उठू नका 5 मिनिट.